नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. काजान हांगा फाल्यां सावन सुरू जावपी 16व्या ब्राझील, रशिया, भारत, चायना आनी दक्षिण आफ्रिका ह्या ब्रिक्स परिशदेंत वांटेकार जावपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2 दिसांच्या रशियेच्या भोंवडेर आसात. फक्त जागतीक विकास आनी सुरक्षितते खातीर बहुपक्षीयतेक घटमूट करप हो ह्या परिशदेचो मथाळो आसा. आकाशवाणीच्या प्रतिनिधीकडे उलयताना रशियेतले भारताचे राजदूत विनय कुमार हांणी सांगले की शिखर परिषद मुखेली जागतीक मुद्द्यांचेर चर्चा करपाक सगळ्या फुडाऱ्यांक एक म्हत्वाची माची प्रदान करतली. ह्या ब्रिक्स परिषदेंत ब्रिक्सान सुरू केल्ल्या उपक्रमांच्या प्रगतीचे मूल्यांकन करतले. आयज दनपारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतली. हे भेटी वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी रशिया युक्रेन संघर्ष शांततायेच्या मार्गान सोडोवपाक जाय अशा भारताच्या भुमिकेचो पुनरुच्चार केलो. मानवतावादी यत्नांक प्राधान्य दिवन बेगिनात बेगीन शांतताय आनी स्थिरताय परत येवपाक भारत पुराय आदार दिता अशें तांणी सांगले. हे दिकेन शक्य तितलो सगळो सहकार दिवपाक भारत तयार आसा अशेंय तांणी सांगले. ब्रिक्स समिटाक काजान सारख्या सोबीत शाराक भेट दिवपाची संद मेळ्ळी ही तांकां व्हड खोशयेची गजाल अशेंय तांणी सांगले. भारताचे हे शाराकडेन खोल आनी इतिहासीक संबंद आसात आनी काजानात भारताचे नवे वाणिज्य दूतावास सुरू जाल्ल्यान हे संबंद घटमूट जातले हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी काजानात वाणिज्य दूतावास उगडपाच्या भारताच्या निर्णयाक येवकार दिलो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज नवी दिल्लींत 5वे राष्ट्रीय उदका पुरस्कार 2023 प्रदान केले. 9 श्रेणींतल्या वट्ट 38 विजेत्यांक हे पुरस्कार मेळ्ळे. सरकारान जल जीवन मिशन हाचे अंतर्गत देशभरातल्या 78% चड गांवगिऱ्या कुटुंबांक नळाच्या उदकाची जोडणी दिली अशें हे वेळार उलयतना राष्ट्रपतींनी म्हळें. 2019 वर्सा जेन्ना मिशन सुरू केल्लें तेन्ना फक्त 17% ग्रामीण कुटुंबांक सुरक्षीत उदक उपलब्ध आशिल्लें अशें राष्ट्रपतींनी सांगलें. जल जीवन मिशनाक लागून ग्रामीण वाठारांत रावपी लोकांच्या जिणेंत लक्षणीय सुदारणा जाल्या. उदका संवर्धनांत राज्य सरकाराची भूमिका म्हत्वाची आसता अशें राष्ट्रपतींनी भर दिलो. भूजलाच्या खालावलेल्या परिस्थितीविशीं तांणी हुस्को उक्तायलो. सर्वोत्कृश्ट राज्याच्या श्रेणींत ओडिशान पयलें इनाम, दुसरें उत्तर प्रदेशान, तर तिसरें गुजरात आनी पुडुचेरीन विभागून पटकायलें. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी म्हळां की 2019 मेरेन संघटीत पर्यटन क्षेत्र सद्याच्या 250 अब्ज डॉलर्सा वेल्यान 500 US अब्ज डॉलर्स मेरेन वाडटलो. पटना हांगा 2 दिसांच्या प्रवास आनी पर्यटन मेळा 2024च्या उक्तावण सत्रात उलयतना शेखावत हांणी मुखार म्हळें की ह्या क्षेत्रात परदेशी आनी देशांतर्गत पर्यटनात प्रचंड तांक आसा. पर्यटन क्षेत्रात सद्याच्या वाडीच्या दरान भारतीय अर्थवेवस्थेचे वाडीचे इंजीन जावपाची क्षमता आसा अशें शेखावत हांणी सांगलें. केंद्रीय अर्थसंकल्पात दीर्घकालीन मुळाव्यो सुविधा गुंतवणूक निधीत पर्यटन क्षेत्राचो आस्पाव केल्ल्या खातीर शेखावत हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे उपकार मानले. आदले मुखेलमंत्री नितीश कुमार आनी शेखावत हांणी TTF 2024चे उक्तावण केलें, जातूंत नेपाळ आनी भूतानासयत 17 भारतीय राज्यांनी वांटो घेतला. आगामी काळात देशातल्या सगळ्या 8 कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांक सहकारी मुळाव्या सुविधा वांगडा जोडपाक भारत दुसऱ्या श्वेत क्रांतीची तयारी करता अशें केंद्रीय घरमंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी सांगलें. आनंद हांगा राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या हिरक महोत्सवी कार्यावळींत उलयतना शाह हांणी सांगलें की सद्या फक्त 1.5 कोटी दुग्ध उत्पादक शेतकार सहकारी संस्था वांगडा जोडल्यात आनी तांचे पैकी चडशे जाण अजूनय शोषण सहन करतात. भारताचे दुग्ध क्षेत्र वर्सुकी 6% दरान वाडटा, जे संवसारीक सरासरी परस चड आसा. डेअरी उद्देगाच्या यशात आनी दूध उत्पादक शेतकारांच्या अर्थिक वाडीक NDDB च्या महत्वपूर्ण योगदानाचे मंत्र्यांनी कौतुक केले. येत्या 5 वर्सात देशात 2 लाख सहकारी संस्था स्थापन करपाच्या भाजपा सरकाराच्या येवजण्यांचे शाह हांणी उक्तावण केले. कार्यावळी वेळार शाह हांणी NDDB च्या खुबशा शेतकरी केंद्रीत प्रकल्पांचे अनावरण केले आनी NDDB च्या नवीन कॅम्पसाचे उक्तावण केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आज नवी दिल्लीत आपले सिंगापुराचे समकक्ष डॉ NG Ings हेन हांचे वांगडा 6व्या भारत सिंगापूर संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह अध्यक्षपण केले. दोनूय देशांमदीं सामायिक केल्ली धोरणात्मक भागीदारी ही दोनूय देशांमदल्या वाडट्या लागीपणाची साक्ष आसा अशें तांणी म्हळें. ही बसका अशा वेळार जाता जेन्ना भारत अधिनियम पूर्ण धोरणांचे दशक पुराय करता, जातूंत सिंगापुरान अर्थीक सहकार्य, संस्कृतीक संबंध आनी देशाच्या संस्था वांगडा विकसीत धोरणात्मक संपर्क वाडोवपाची महत्वाची भूमिका निभायल्या अशें तांणी म्हळें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.